चप्पल शिवा भी सांभारान सोनाराला जमायचं नाही, सोनाराला जमायचं नाही, सोनाराला जमायचं नाही।
नाना शेठची घोडागाडी रस्त्यावरनं चाललेली होती। गाडीवान गाडी हाकत होता। मागे श्रीमंत नाना शेठ बसले होते। नाना शेठ म्हणजे एकदम महाकंजूस माणूस। तो पैसे वाचवण्यासाठी फक्त एक वेळ जेवायचा। साबणाला पैसे खर्च होतात म्हणून 8 दिवसांनी एकदा आंघोळ करायचा। पैसे खर्च करायची पाळी आली की त्याला प्रचंड संकट वाटायचं। टन टन खटाक आलं। नाना शेठची घोडा गाडी थांबली। अरे काय झालं? नाना शेठनं गाडीवाल्याला विचारलं। शेठ, चाकाचा एक आरा निखळून पडलाय। आता लोहाराकडून तो बसवून घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। समोरच्या खोपट्यात गणू लोहार काम करत होता। भट्टी तापलेली होती। तापलेलं लालबुंद लोखंड ऐरणीवर ठेवून गणू त्याच्यावर हातोड्याने घण मारत होता। घण घण घण। नाना शेठ आणि गाडीवान गणूकडे आले। त्यांनी चाक दुरुस्त करून द्यायला सांगितलं। हातातलं काम पूर्ण करून गणू चाकाकडे वळला। त्यानं भाता मारला, भट्टी फुलवली, लोखंड तापवलं, ऐरणीवर ठेवलं आणि त्यावर घण मारत त्याला आऱ्याचा आकार दिला। एकदम नवीन आरा। मग तो चाकाला बसवला। गाडीवान एकदम खुश झाला। नाना शेठनं विचारलं, किती पैसे द्यायचे रे गणू? गणू म्हणाला, शेठ 100 रुपये।
काय इतके पैसे?
नाना शेठ किंचाळलाच। अरे हे हलकं काम कुणीही करू शकतो, अगदी मी सुद्धा। त्याच्याकरता 100 रुपये कसले रे? शेठ ते तुम्हाला जमायचं नाही, गणू म्हणाला। पैज लावतोस? लावत। आता एक शेतकरी इथे येईल, त्याला नांगर करून हवाय। तुम्ही जर तो करून दिला ना शेठ, तर मी तुमच्या कामाचे 100 रुपये घेणार नाही। आणि जर करून दिला नाही तर ही घोडा गाडी तुझी। नाना शेठ विचार न करता फुशारून म्हणाला। थोड्या वेळानं शेतकरी आलाच। गणूच्या जागी नाना शेठ बसलेला पाहून तो संशयानं बघू लागला। पण गणूनं त्याला लोखंड नाना शेठकडे द्यायला सांगितलं। गाडीवान भाता मारू लागला। भट्टी फुलली, लोखंड तापलं, गाडीवानानं लोखंड ऐरणीवर धरलं। ओ नाना शेठ घामाघूम होत घण मारू लागला। घण घण घण। नेमके कुठल्या जागेवर घण मारायचं हे काही नाना शेठला माहीत नव्हतं। त्यामुळे लोखंडाचे 2 तुकडे झाले। तो म्हणाला, आता ह्याचा नांगराचा फाळ होणार नाही, पण मी तुला कुऱ्हाडीचं पातळ तयार करून देतो। शेतकऱ्यानं बरं म्हटलं। पुन्हा लोखंड तापलं, पुन्हा घण घण घण। अहो लोखंडाचा एक कपचा चोडून दूर पडला। आता हे लोखंड खूपच बारीक झालं होतं। नाना शेठनं त्याचा चाकू करायला घेतला, पण चाकूही झाला नाही। सुई एवढं लोखंड शिल्लक उरलं। आय नाना शेठ, नांगराचा फाळ करायला सांगितला तर तुम्ही सुई करून देता होय? दिवाळं काढलं माझं शेठ, चला उठा, गणू बोलला। शर्मिंदा होऊन नाना शेठ उठला। गाडीवानाला त्यानं घोडागाडी गणूच्या खोपट्यासमोर आणून ठेवायला सांगितली। गणू म्हणाला, नको शेठ, माझं काम हलकं नाही हे तुम्हाला कळलं, एवढं पुरेसं आहे। माझा फक्त कामाचा मोबदला द्या, घोडागाडी नको तुमची. नाना शेठने 100 रुपये त्याला दिले आणि शेतकऱ्यालाही 100 रुपये दिले नुकसान भरपाई म्हणून.